भाग चार, प्रेमवन, अध्याय एक। वृंदावन, अपेक्षांनी माझे अंतःकरण भरून गेलं होतं। 8 मैल अंतरादरम्यानच्या प्रत्येक पावलागणिक मी रोमांचित झालो होतो। डांबरी रस्त्याच्या बाजूला चिंचेची विशाल झाडे आणि प्रशस्त शेतजमीन होती। गवताने खच्चून भरलेली बैलगाडी सावकाश चालली होती। तिच्या चाकांचा करकर आवाज येत होता। बैलांची जोडी ओढून ताणून तिला बांधल्यासारखी वाटत होती। त्यांच्या नागपुड्यातून फुसफुस आवाज करीत फेस बाहेर येत होता। एक मोडकळीस आलेली जुनी बस मागून येऊन अचानक थांबली। धक्का देऊन दरवाजा उघडला गेला। दातांचे अर्धे बोळके दाखवत हसतच चालकाने फुकट प्रवासासाठी चढण्याची मानेने खूण केली। असे आदरातिथ्य मी कसे बरे नाकारू शकेन? त्याच्या पेहरावावरून आणि चेहऱ्यावरून तो धार्मिक दिसत होता। पाठीमागे शेंडी असलेले तुळतुळीत डोके आणि कमरेभोवती गुंडाळलेला एक कपडा। वृंदावन नगरीत आम्ही प्रवेश केल्यावर नदी कुठे आहे असे मी त्याला विचारले आणि त्याने मला रस्ता दाखविला। काही पावले अंतर चालल्यावर एक शेतकरी रस्ता अडवून नम्रपणे हात जोडून उभा राहिला। तो आनंदाने म्हणाला, वृंदावनात तुमचे स्वागत आहे। जे कोणी येथे येतात ते भगवान श्रीकृष्णांचे अतिथी आहेत। मग माझ्याशी हात मिळवीत तो म्हणाला, मी व्रजवासी अर्थात वृंदावनातील रहिवासी आहे। तुम्हाला आनंद देणे हे माझे कर्तव्य आहे। मी तुमच्या भोजनाची आणि निवाऱ्याची व्यवस्था करू का? मी आपला खूप आभारी आहे, परंतु नदी किनारी झोपण्यात आणि अन्नासाठी भिक्षा मागण्यात मला आनंद वाटेल, मी म्हणालो। निराश होऊन त्याने मान खाली घातली। कृपया माझ्या नम्र सेवेचा स्वीकार करा। आपण जर सेवा स्वीकारली नाहीत तर मी माझ्या श्रीकृष्णांना कसे तोंड दाखवू? त्याच्या या नम्रपणाला नकार देणे खूप कठीण झाले। माझ्या मनात व्रजवासींबद्दल तत्काळ प्रेम उपजले। घरी स्वागत करणाऱ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे तो मला वाटू लागला। एका अंध स्वामींच्या आश्रमात राहण्याची व्यवस्था करून तो निघून गेला। त्या दिवशी दुपारी गजबजलेला आश्रम सोडून मी वृंदावनातील घनदाट वनात भटकंती करण्यासाठी निघालो। चालताना मऊ वाळूत पावले रुतत होती। जुन्या झाडांमधून मी फेरफटका मारू लागलो। त्या वृक्षांच्या फांद्या वरच्या बाजूला वळल्या होत्या। पांढऱ्या नारंगी पिवळ्या फुलांनी आणि चमकणाऱ्या हिरव्यागार पानांनी प्रत्येक फांदी वेढलेली होती। एका सुंदर दृश्याने माझे मन वेधले गेले। हिरव्या कुरणावर पांढऱ्या शुभ्र गायींचा कळप चरत होता। पाणीदार नेत्रांनी त्यांनी माझ्याकडे असे पाहिले जणू काही मी त्यांच्या ओळखीचाच माणूस आहे। आश्चर्य म्हणजे मला देखील त्यांच्याबद्दल तसेच वाटले। मी पुढे चालू लागलो। अचानक दचकविणाऱ्या पावलांचा आवाज माझ्या कानावर पडला। ते चालणे मोराचे होते। त्याचा पिसारा फुलला होता आणि इंद्रधनुष्याप्रमाणे चमकणारी मान आकर्षकरित्या पुढे मागे डोलत होती। त्यानंतर घुमणाऱ्या खोल आवाजाने माझे लक्ष पायवाटेच्या कडेला विखुरलेल्या झुडपांमध्ये संतपणे चरत बसलेल्या एका बलदंड पांढऱ्या बैलाकडे गेले। वर झाडांवर पाहिले असता लाल भडक डोळे आणि वक्राकार लाल चोचीच्या पोपटांचा थवा दिसला। मी तिथे आहे हे ध्यानात येऊन ते एकमेकांशी कुजबुजले आणि उंच आकाशात उडून गेले। तपकिरी केसांची, गुलाबी चेहऱ्यांची आणि हिरव्या डोळ्यांची माकडं ची ची करून ओरडत खट्याळ मुलांप्रमाणे या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारीत होती। वर्षा ऋतूतील ढगांचा गडगडाट ऐकू येत होता। उमलणाऱ्या फुलांच्या सुगंधाने भरलेल्या झुळकेबरोबर आणलेल्या धुक्याने माझ्या त्वचेला हळुवारपणे स्पर्श केला। परंतु या सर्व रमणीय दृश्यांपेक्षा आणि मधुर ध्वनींपेक्षा आता भक्तांच्या भजनाने माझे हृदय आकर्षित केले होते। छोट्या मुली राधे राधे गात डोक्यावर पाण्याने भरलेल्या मडक्यांचा भार पेलत वालुकामय पाऊल वाटेवर नाचत चालल्या होत्या। पाऊल वाटेच्या कडेने जंगल, समाध्या, अनेक आश्रम तसेच गवत व मातीने बांधलेली घरे होती। मी त्या मुलींच्या मागे निघालो। काही वेळातच मी एका मोकळ्या मैदानात आलो। तेथे जंगलातून संतपणे पण दिमाखात वळणे घेत जाणाऱ्या यमुना नदीचे दर्शन झाले। रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या स्त्रिया, डोक्यावर पांढरा फेटा गुंडाळलेले पुरुष आणि आपल्या बारीक चपळ पायांनी पाणी उडवणारी बडबडी मुलं, अशा सर्वांना घेऊन लाकडी बोटीचे नेआण करणे सुरू होते. नदीकिनारी बाजूला लाल दगडांमध्ये सुबकपणे कोरलेले मध्ययुगीन घुमट होते. ब्रजवासी ऊन आणि पावसापासून रक्षण करण्यासाठी त्याखाली आश्रय घेत होते. संपूर्ण वेळ कृष्णांच्या नावाचा जप चालला होता. जसा दूरवर घंटानाद झाला, तसे माझे हृदय हर्षाने आणि कृतज्ञतेने भरून आले. एका वर्षाहून अधिक काळाच्या भटकंतीनंतर अखेर पुन्हा मला माझे घर सापडले आहे असे वाटले. नदीकिनाऱ्याजवळच एका झाडाच्या ढोलीत एक साधू बसलेले मला दिसले. त्यांचे वय 110 वर्षे आहे असे मला सांगण्यात आले. त्यांच्या कमरेभोवती एक जाड वस्त्र गुंडाळलेले होते आणि डोक्यावर मुकुटाप्रमाणे जटा रचल्या होत्या. वृद्ध चेहऱ्यावर घड्या पडून त्या ओघळल्या होत्या. काही पाहण्यासाठी त्यांना त्यांच्या जड पापण्या बोटांनी उचलाव्या लागत होत्या. हाताला हिसका देऊन खुणेने त्यांनी मला बोलावले. मला लगेच कळले की ते मौनी बाबा अर्थात कधीही न बोलण्याचे व्रत घेतलेले साधू आहेत. एक मोडकी पाटी आणि एक खडूचा तुकडा इतकेच त्यांच्या संपर्काचे माध्यम होते. मी त्यांच्या शेजारी मांडी घालून बसताच त्यांनी 10 इंचाच्या पाटीवर मोठ्या अक्षरात लिहिले, लोक विचार करतात. मग त्यांनी ती अक्षरे बोटाने पुसली आणि लिहिणे सुरू ठेवले. की त्यांनी पुन्हा पुसली आणि लिहिली, वृंदावनातील लोक पुसली, वेडे आहेत. पुन्हा पुसली, पुन्हा लिहिली, हे खरं आहे, आम्ही वेडे आहोत. पुन्हा पुसले आणि मोठ्या अक्षरात लिहिले, कृष्णासाठी. ते पण त्यांनी पुसले आणि नंतर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये पुन्हा लिहिले, जर तू इथे राहिलास तर तू सुद्धा वेडा होशील. मग ते हसले. जणू काही त्यांना काहीतरी रहस्य माहीत आहे आणि मला नाही. दुसऱ्या दिवशी मी आणि गॅरी पुन्हा भेटलो. उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात जमलेल्या लोकांमुळे शहरात गर्दी झाली होती. ती नकोशी झाल्याने हिमालयातील शांत ठिकाणी निघून जाण्याची गॅरीला इच्छा झाली. वृंदावनाच्या गूढ जंगलाने मला मात्र ओढ लावली होती. मी आणखी काही दिवस येथे राहण्याचे ठरविले. गॅरी पुढे जाणार होता आणि 5 दिवसांच्या छोट्या कालावधीनंतर आमची अमरनाथची यात्रा पुढे सुरू होणार होती. त्यासाठी हरिद्वारमधील ब्रह्मघाटावर आम्ही दोघेही भेटणार होतो. एकमेकांना खात्रीपूर्वक भेटणार असल्याने सहजपणे आम्ही एकमेकांना निरोप दिला. त्या थोड्या दिवसातही वृंदावनात मी पाश्चिमात्य लोकांना पाहिले नाही. खरं तर वृंदावनाचे सौंदर्य पाश्चिमात्यांपासून लपून राहिल्यासारखे वाटत होते. मला आनंद झाला कारण मी बारकाईने पाहिले होते की भारतात जेव्हा पाश्चिमात्य लोक वारंवार भेट देतात तेव्हा साथीच्या रोगाप्रमाणे सर्वत्र व्यापारीकरण होते. वृंदावनातील वातावरणाचा परिणाम होऊन कृष्णाबद्दल अधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा माझ्या हृदयात जागृत झाली. दिल्लीच्या स्ट्रीट कॉर्नरवरून माझी पुस्तके चोरीला गेल्यानंतर माझ्याकडे संदर्भ पाहण्यासाठी कोणतीच पुस्तके राहिली नव्हती. कृष्णाबद्दल इंग्रजी पुस्तक कुठे मिळतील असे स्थानिक नगरवासियाला विचारताच त्याने मला रामकृष्ण हॉस्पिटलकडे पाठवले. सुस्थितीतील एक मजली इमारतीजवळ मी पोहोचलो. आत प्रवेश केला आणि पुस्तकांबद्दल विचारले. परिचारिकांनी व व्यवस्था कर्मचाऱ्यांनी कुतूहलपूर्वक मला न्याहाळले आणि मला संचालक श्री शक्ती महाराजांकडे घेऊन गेले. ते प्रसिद्ध योगी श्री रामकृष्ण यांचे शिष्य होते. तेवढ्यात एका अपघातात जबर मार लागलेल्या एका स्त्रीला तातडीने तेथे आणले गेले. अगदी फाटका बाहेरच एका बसने तिला धडक दिली होती. ती खूप रक्तबंबाळ दिसत होती. तिथला कर्मचारी वर्ग तिला वाचवण्यासाठी गोळा झाला. अशा आणीबाणीच्या प्रसंगामुळे व्यग्र असूनही शक्ती महाराजांनी माझ्याकडे वळून विचारले, मी तुम्हाला काय मदत करू शकतो का? मी विचार केला की ही योग्य वेळ नाही कारण मी देखील त्या प्रसंगाने बावरलो होतो. तरीही कसेबसे विचारले, महाराज आपल्याकडे इंग्रजीमध्ये कृष्णाचे एखादे पुस्तक आहे का? त्यांनी माझ्याकडे अविश्वासाने पाहिले. हा दवाखाना आहे, ग्रंथालय नव्हे. कधी आजारी पडलास तर ये. क्षमा करा, मी निघतो. ते बाहेर आले. त्यांनी माझा दंड धरला आणि म्हणाले, नाही थांब. मला बसायला सांगून काही मिनिटातच परत येण्याचे आश्वासन दिले. आल्यावर त्यांनी एक नकाशा काढला आणि स्पष्ट करून सांगितले, तू मदन मोहन मंदिराकडे जा. ते कुठे आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. जवळच स्वामी बन महाराजांचा आश्रम आहे. त्यांच्याकडे इंग्रजी पुस्तके असतील. मी नकाशाप्रमाणे निरनिराळ्या रस्त्यांनी आणि पायवाटेने निघालो. हिरव्यागार डोंगराच्या माथ्यावरून यमुना नदीला पाहणे हे मी पाहिलेल्यापैकी सर्वात सुंदर दृश्य होते. लाल दगडातील नक्षीदार कलाकुसरीने घडविलेल्या मंदिराला जवळजवळ 60 फूट उंच अष्टकोनी मनोरा होता. तो उंचावर निमुळता होऊन पुन्हा टोकाला मोठ्या आकाराच्या एका फुलाप्रमाणे त्याचा चकतीसारखा आकार तयार झाला होता. हे 450 वर्षांपूर्वीचे जुने मदन मोहन मंदिर होते. एक भव्य धार्मिक स्मारक म्हणून सामर्थ्य आणि आदर करण्यापलीकडे एक आत्मीयतेची भावना जागृत करणारे होते. टेकडीवरून खाली उतरून अरुंद वाटेने मी आश्रमाकडे निघालो. फाटकाची कडी काढून मी एका विलक्षण अंगणात प्रवेश केला. माझ्या उजव्या बाजूला कृष्णाचे मंदिर तर डाव्या बाजूला भगवान शंकरांचे मंदिर होते. बहरलेल्या तुळशीची बाग होती. आपल्या स्वयंपाकी कपड्यावरील पीठ झटकत एक बंगाली साधू स्वयंपाकघरातून तिथे आले. तुमचे स्वागत आहे. स्वतःची ओळख गोपेश कृष्ण अशी करून देत ते म्हणाले, काही वर्षांमध्ये हे साधे स्वयंपाकी या मिशनचे गुरु होणार होते याची मला थोडीसुद्धा कल्पना नव्हती. एका लहानशा कार्यालयात ते मला घेऊन गेले. मला पिण्यासाठी पाणी दिले आणि स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी इंग्रजी भाषेतील कृष्णांवरील एक पुस्तक वाचण्यासाठी दिले. मी पुस्तक वाचण्यात गुंग होऊन गेलो. त्यानंतर पुस्तक कपाटात ठेवून मी यमुनेकडे निघालो. फाटकाजवळच तेजस्वी निळसर डोळे गोरा वर्ण असलेला साधारण 20 एक तरुण मला भेटला. त्याने मुंडन केले होते आणि भगवी वस्त्रे परिधान केली होती. माझे नाव असीम कृष्णदास आहे. वृंदावनात तुझे स्वागत असो, स्मितहास्य करीत तो म्हणाला. मला बसण्यास आसन देऊन माझी अनुमती घेऊन असीम कृष्ण एका क्षणासाठी आत गेला आणि येताना ताटामध्ये मऊ भात आणि मसालेदार भाजी घेऊन आला. अधाशीपणे खात मी त्याला विचारले की तो भारतात राहण्यासाठी कसा आला. त्याने मला सांगितले की त्याचे नाव ॲलन शेपिरो होते. तो न्यूयॉर्कचा होता. युरोप आणि इस्रायलमध्ये फिरत फिरत अखेर अध्यात्माची त्याची जिज्ञासा त्याला भारतात घेऊन आली. तो म्हणाला की पंजाब राज्यात एका मुकुंद हरी नावाच्या संतांना तो भेटला. त्यांनी सल्ला दिला की तू वृंदावनाला जा, तिथे तुला सर्व काही मिळेल. असीमने स्मित केले. त्यांचे शब्द भविष्य सूचक होते. मी तेथून जाऊ लागताच तो म्हणाला, मला तुझी सेवा करण्यासारखे काही असेल तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद ठरेल. त्या दिवशी मी मनात एकटाच भटकलो आणि सरते शेवटी मदन मोहन मंदिराच्या टेकडीच्या अगदी खाली नदी किनारी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मला हरिद्वारकडे निघायचे होते. ग्यारी तिथे माझी वाट पाहत होता. रात्र झाली तेव्हा वृंदावनाच्या भूमीला मी निरोप दिला. परंतु मी द्विधा मनस्थितीत होतो. झोपण्यासाठी नदीकाठच्या जमिनीवर पडून मी विचार केला, इतर कोणत्याही जागेपेक्षा वृंदावन माझ्या हृदयाला अधिक ओढ लावत आहे. हे मला काय होत आहे? कृपया तुमची दैवी इच्छा प्रकट करा. या प्रार्थनेबरोबरच मी झोपी गेलो. पहाट होण्यापूर्वीच मंदिरातील खणखणणाऱ्या घंटांच्या आवाजाने मला जाग आली. हरिद्वारच्या माझ्या प्रवासाला सुरुवात करण्याची वेळ झाली आहे असा इशारा ती करीत होती. परंतु माझे शरीर निश्चलपणे पडून राहिले. वेदनेने तडफडून गेल्याने मी हलू शकलो नाही. भयंकर ताप मला आतून खाऊन टाकत होता. असह्य मळमळ होऊन पोट ढवळून निघाले होते. ओलीस ठेवल्याप्रमाणे मी नदीकिनारी पडून राहिलो. एक नवीन दिवस घेऊन जसा सूर्य उगवला तशी माझी जीवनशक्ती क्षीण होत चालली आहे असे मला वाटले. त्या दिवशी सकाळी कदाचित मृत्यूनेच मला सुटका मिळाली असती. अनेक तास गेले, दुपारपर्यंत मी तिथेच पडून होतो. हा ताप नक्कीच माझा प्राण घेईल असा विचार माझ्या मनात आला. याहून आणखी काही वाईट होऊ शकत नाही असे मला वाटत होते. तेवढ्यात मेघाच्छादित आकाशात मला काहीतरी दिसले. पाहून माझे हृदय भिथरले. वर गिदाडे घिरट्या घालीत तीक्ष्ण नजरेने माझ्याकडे लक्ष देऊन पाहत होती. तापामुळे शिजून मी त्यांच्यासाठी मेजवानी ठरणार आहे आणि केवळ शिजून होईपर्यंत ते वाट पाहत आहेत असे मला वाटले. ती घिरट्या घालीत घालीत खाली येत होती. निमुळती धारधार चोच आणि लांब वक्राकार मान असलेल्या एका काळ्या पांढऱ्या रंगाच्या पक्षाने जमिनीवर झडप घातली. माझ्या स्थितीचा अंदाज घेत त्याने निरीक्षण केले आणि त्याची धारधार चोच माझ्या बरगडीत खुपसली. मी शरीर मागे खेचले, मन आक्रंदले आणि दयेसाठी त्या हल्लेखोरांवर डोळे खिळले. गिधाडाने आपले मोठाले पंख फडकावले आणि त्या मांसभक्षक पक्ष्यांच्या घोळक्यात पुन्हा सामील झाला. अधीरपणे जसे ते गोल करून उंच भरारी घेऊ लागले, तसे ओलसर मातीवर पडून मी त्यांच्याकडे पाहिले. अचानक माझी दृष्टी अंधुक झाली. क्षणभर काळाकुट्ट अंधार झाला. जेव्हा मी भानावर आलो तेव्हा आतून बाहेरून मी उभा जळत असल्याचे जाणवले. घामाघूम होऊन थरथरत तोंडातून आवाजही निघेना. अशा स्थितीत आता मी सर्व आशा सोडून दिल्या होत्या. अचानकपणे पावलांचा आवाज माझ्याच दिशेने येत असल्याचे जाणवले. गायींची राखण करणाऱ्या एका स्थानिक शेतकऱ्याचे माझ्याकडे लक्ष गेले. त्याला माझी दया आली. हाताचा पंजा माझ्या कपाळावर ठेवत त्याने पक्ष्यांच्या दिशेने आकाशाकडे पाहिले. माझी बिकट परिस्थिती समजून घेत मला उचलून बैलगाडीत टाकले. चिखलाच्या रस्त्यावरून जसे धक्के खात आम्ही जाऊ लागलो तशी ती गिधाडे डोक्यावरून आमच्या बरोबर येऊ लागली. त्या शेतकऱ्याने मला एका धर्मादाय दवाखान्यात दाखल केले. रुग्णालयातील सेवकांनी मला मोफत उपचाराच्या दालनात आणून सोडले. खोलीच्या प्रत्येक बाजूला रांगेने 8 खाटा होत्या. गरीब आणि साधू अशा रुग्णांनी सर्व 16 खाटा व्यापून टाकल्या होत्या. प्रवेशद्वाराजवळच्या खाटेवर मी तसाच कोणीही लक्ष न देता 4 तास पडून होतो. अखेर संध्याकाळी डॉक्टर आले. अनेक चाचण्या केल्यावर मला विषम ज्वराचा भयानक ताप आला आहे आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे त्रास होत आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. निर्वाणीच्या स्वरात ते म्हणाले, तू अगदी मरणाच्या दारात आहेस, परंतु तुझे जीवन वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. माझ्या तोंडातून थर्मामीटर बाहेर काढला, ताप मोजला आणि म्हणाले, पुढचा आठवडाभर काहीही शिजवलेले अन्न खाऊ नकोस, ग्लुकोजचे पाणी एवढाच तुझा आहार असेल. इतके बोलून ते निघून गेले. ताप आणि मळमळ असह्य झाल्याने अंगात काही शक्ती राहिली नव्हती. जीवनमरणाच्या प्रवाहामध्ये हेलकावे खात मी तिथेच पडून राहिलो. या धर्मादाय वॉर्डमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी थोडाच पैसा असल्याने सर्वांना अगदीच प्राथमिक उपचार मिळत होते. प्रत्येक रुग्णाला काही मिनिटेच वेळ देत डॉक्टरांनी दिवसातून एकदा फेरी मारली. अधूनमधून परिचारिका दिसत होत्या, परंतु त्यापैकी एकही इंग्रजी बोलत नव्हती. इतर रुग्ण रात्रभर वेदनेने तळमळत होते, आक्रोश करीत होते. पहिल्या रात्री मी तिथे होतो तेव्हा एक रुग्ण दगावला. माझ्या शेजारच्या खाटेवर क्षीण झालेल्या वृद्धासाठी तर मृत्यू हेच वरदान ठरले असते. शांतपणे स्वतःचे दुःख सहन करीत बिछाण्यावर ठेवलेल्या भांड्यात रक्ताची लघवी करण्यासाठी तो नेहमी उठत असे. वारंवार खोकताना त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडून त्याचे शिंतोडे माझ्यावर उडत असत. अतिशय उष्ण हवामान असल्याने एका रात्री तर मला वेदनेने हालचाल करणेही कठीण झाले. मी निपचित तसाच पडून राहिलो. इतर रुग्ण कणत आणि घाम बुरशी आणि विष्ठेच्या दुर्गंधीमध्ये वेदनेने ओरडत होते. मी इथे का आहे? हायलँड पार्कमधील माझे घर, कुटुंब आणि मित्र मी का सोडले? आणि बिचाऱ्या गॅरीचे काय? मी त्याला का भेटलो नाही हे त्याला कधीच कळणार नाही. माझे जीवन भगवंतांच्या हवाली करीत मी प्रार्थना केली, मी तुमचा आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे माझे काहीही करा. संपूर्ण रात्र मी हळुवार जप केला. अशा अवघड प्रसंगी त्याने मला समाधान मिळू लागले. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दुसऱ्या दिवशी सकाळी आसिमला मी आजारी असल्याची बातमी कशीतरी लागली. तो मला भेटण्यास आला. त्याच्यासोबत एक तेजस्वी वृद्ध व्यक्ती होती. आध्यात्मिक प्रेमामुळे त्यांचे नेत्र तेजोमय वाटत होते. हे संपूर्ण वृंदावनातील सर्वात महान संतांपैकी एक आहेत, आसिम म्हणाला. त्यांचे नाव कृष्णदास बाबाजी. बाबाजींनी कमरेभोवती एक अरुंद कापड गुंडाळले होते आणि दुसरा कपडा त्यांच्या मानेभोवती गुंडाळून त्यांच्या छातीवर आला होता. त्यांच्या मस्तकावर आणि चेहऱ्यावर पांढरे खुरटे केस होते. शब्दात वर्णन करू शकणार नाही अशा दयाळूपणाने बाबाजींनी मला न्याहाळले. माझ्याकडे येऊन त्यांनी माझ्या डोक्यावर थोपटले आणि मोठ्याने म्हणाले, हरे हे कृष्ण. दोघेही मला आशीर्वाद देण्यासाठी दररोज येत. बाबाजी आजार बरा करणाऱ्या दिव्य आनंदाने माझे हृदय भरून टाकीत. त्यांचे हास्य त्यांच्या आत्म्याच्या आनंदापासून उमटत असे. एके दिवशी दोन शिकाऊ डॉक्टर माझ्या खाटेजवळ आले. आळीपाळीने त्यांनी माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. परंतु माझाही त्यांना एक प्रश्न होता. शेजारच्या खाटेवर असणाऱ्या मनुष्याला कोणता आजार आहे? एकाने निर्विकारपणे पाहिले आणि म्हणाला, संसर्गजन्य क्षयरोग. तो पुढे म्हणाला, महाशय कृपया आपण काळजी घ्या. त्याच्या श्वासाचा संसर्ग झाला किंवा त्याच्या रक्ताचा एक थेंब जरी तुमच्या तोंडात गेला तर तुम्हालासुद्धा हा आजार होऊ शकतो. मग त्याला इतक्या गर्दीच्या खोलीत का ठेवले? ही आमची कार्यपद्धती आहे. जोपर्यंत प्रयोगशाळेतील चाचण्यांचा निकाल होकारार्थी येत नाही तोपर्यंत त्यांना वेगळे ठेवता येत नाही. दुर्दैवाने आमची प्रयोगशाळा बंद आहे, कारण आमचा तंत्रज्ञ क्षयरोगामुळे आजारी आहे. म्हणून तोपर्यंत कोणाला वेगळं ठेवण्याची अनुमती आम्हाला नाही. आपली छत्री उचलून आपल्याच तोऱ्यात तो दरवाजापर्यंत गेला आणि माझ्याकडे वळून म्हणाला, शेजारच्या माणसाकडे संसर्गजन्य विषाणूंची लागण झाली आहे हे नक्की. तेव्हा कृपया आपण काळजी घ्या. आपल्याला भेटून खूप आनंद झाला. येतो मी. थोड्याच दिवसांनंतर तो बिचारा जीव माझ्यासमोरच दगावला. एके दिवशी दवाखान्यातील माझ्या खाटेवर बसलो असताना मी माझ्या कुटुंबियांना छोटे पत्र लिहिले. जिथे श्रद्धा आहे तिथे भयाचे अस्तित्व असू शकत नाही. तुम्हा सगळ्यांना उत्तम प्रकृती, सुखी जीवन, मानसिक शांती आणि भगवंतांचे प्रेम मिळो. रिचर्ड. वृंदावन, सप्टेंबर 1971. त्यानंतर जवळजवळ 10 दिवसांनी डॉक्टरांनी मला काही सूचना दिल्या आणि सोडले. तू 1 महिनाभर अजिबात प्रवास करू नकोस. माझ्या चेहऱ्याकडे बोट दाखवीत त्यांनी खबरदारीची सूचना दिली. तू जर असा साधूसारखा प्रवास केलास तर जगू शकणार नाहीस. एका जागी राहा आणि साधा भात खा. मला येथून निघता येणार नाही याचा मला खूप त्रास झाला. सर्वात प्रथम बिचाऱ्या गॅरीचे विचार माझ्या मनात आले. मी त्याला हरिद्वारला न भेटल्याने त्याने काय विचार केला असेल? त्याच्या सर्व मित्रांपासून दूर करून मी त्याला भारतात एकटेच सोडले होते. आम्ही पुन्हा कधी भेटू का? परंतु इथे राहण्यासाठी आणि वृंदावनामध्ये माझ्यासाठी काय आहे याचा शोध घेण्यासाठी मी काही अंशी आनंदी होतो.